हरे कृष्णा। तर इमली तला या ठिकाणी श्रीकृष्ण बसले, त्यांनी राधाराणीचा जप केला आणि ते गौरकांती स्वर्णकांती झाले। त्याच्यानंतर पुढच्या युगामध्ये काय म्हणून आले, गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू रूपात ते आले आणि ते परत या ठिकाणी आले। आता त्यांचा वर्ण कुठचा आहे, गौरवर्ण आहे। इथे बसून त्यांनी यमुना किनारा आहे ना, हा यमुनेला पाहत पाहत त्यांनी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा जप केला, मन लावून मग्न होऊन, की ते गोऱ्या वर्णाचे चैतन्य महाप्रभू पुन्हा सावळ्या रंगाचे बनले। तेव्हा ते राधामय बनले होते, आता ते कृष्णमय बनले। तर हे गौरांग महाप्रभू सध्या तुमच्यासमोर गौरववर्णामध्ये आहेत, परंतु ते जेव्हा मग्न होऊन जप करायचे ह्या पृष्ठाखाली बसून, तेव्हा ते काही काळाकरता सावळ्या रंगाचे बनायचे, पुन्हा जप बंद केला की परत गौरवर्णाचे बनायचे। तर हे जपस्थान आहे। यमुना किनारी यमुनेला पाहत पाहत ह्या वृक्षाच्या खाली बसून त्यांनी अखंड नाम जप केलेला आहे। इमली तला धाम की।